सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्ट्रेस क्षिती जोग सोबत. आणि क्षिती, मला आता हे विचारायचं की या लॉकडाऊन मध्ये तुला जर एखादा जीनी भेटला आणि त्याने तुला 3 विश मागायला सांगितल्या तर त्या 3 विश काय असतील?
पहिला, करोना काढून टाका, जगातनं परत येऊच नको दे. आणि दुसरी विश ही असेल की या करोनात आपण जे काही, करोना असताना हे जे काही आपण शिकलोय ना, घरच्यांची व्हॅल्यू, आपल्या नेचरची व्हॅल्यू, आपल्या आजूबाजूला समाजात जे चाललंय, आपल्याकडे काम करणारे लोक किंवा अगदी कामगार साधे, त्यांची ना व्हॅल्यू आज कळते आपल्याला. आज जर नाही आला कचरा उचलणारा ना, तर त्याची काय किंमत आहे ती आज कळते. तर दुसरी विश ही असेल की प्लीज बाबा, हे जे आम्ही आत्ता शिकलोय ते आमच्या बुद्धीत राहू दे सगळ्यांचा. म्हणजे सोशली, कल्चरली, पॉलिटिकली जे काही आम्ही आत्ता बघतोय आणि आमच्या बुद्धीला जे काही आम्हाला थोडस ज्ञान जगाबद्दल, माणूस म्हणून, ह्युमन काइंड बद्दल, हे सगळं आमच्या डोक्यात राहू दे. आम्ही ते विसरू नको दे कुणी. जर असं झालं तर मला वाटतं आपलं, म्हणजे आपण पृथ्वीलाही वाचवू शकू, स्वतःलाही वाचवू शकू आणि करोना सारख्या गोष्टी पुन्हा कदाचित येणारही नाही.
बरोबर,
ह्या झाल्या 2 विशेस. आणि तिसरी विश असेल की पटपट आमचं शूटिंग चालू करा, सगळ्यांची कामं सुरू करा. सगळ्यांचीच कामं ऍक्च्युअली सुरू होऊ देत, जेणेकरून आपण सगळं, अख्खं जगच जे इकॉनॉमिक टर्मॉइल मध्ये आहे, त्या सगळ्यातनं बाहेर येऊ आपण सगळे.
93.5 रेड FM बजाते रहो.